जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन मागच्या वेळेला पाहिलं की पांडवांशी विचार विनिमय करून आणि काहीही झालं तरी मी युद्ध होईल असं पाहेन असं द्रौपदीला आश्वासन देऊन भगवंत हस्तिनापुरामध्ये आले आणि हस्तिनापुरात विदुरांच्या रमणीय अशा घरामध्ये ते निवासाकरता म्हणून उतरले। काही कुशल समाचार झाल्यानंतर त्यांची आणि कुंतीची भेट झाली। कुंतीचं सांत्वन करून कुंतीला त्यांनी आश्वस्त केलं आणि दुर्योधनाला भेटण्यासाठी म्हणून दुर्योधनाच्या निवासस्थानी भगवान श्रीकृष्ण गेले। दुर्योधन सिंहासनावर बसलेला होता आणि सर्व कौरव आणि शेकडो राजे त्याला मदत करण्यासाठी युद्धाकरता मदत करण्यासाठी म्हणून दुर्योधनाला वेढून बसलेले होते। त्याच्याजवळ दुःशासन कर्ण शकुनी अशी मंडळीही बसलेली होती। श्रीकृष्णांनी प्रवेश केल्याबरोबर त्यांचा सन्मान करण्यासाठी दुर्योधन आपल्या मंत्र्यांसह उठून समोरा झाला। दुर्योधनाच्या त्या सभेमध्ये एक अत्यंत सुंदर सुवर्णमय असं आसन ठेवलेलं होतं. त्या आसनावर भगवान श्री कृष्ण विराजमान झाले. दुर्योधनांनी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये गाय मधुपर्क जल गृह सर्व राज्य देखील निवेदन केलं. त्यावेळेला सर्व कौरव आणि सगळे राजे श्रीकृष्णांच्या अवतीभोवती येऊन बसलेले होते. थोडं क्षेमकुशलाचं बोलणं झाल्यानंतर दुर्योधनाने श्रीकृष्णांना भोजनाचं निमंत्रण दिलं. पण श्रीकृष्णांनी ते स्वीकारलं नाही तेव्हा दुर्योधन श्रीकृष्णांना म्हणू लागला की तुझ्यासाठी अतिशय उत्तम असं अन्न जल वस्त्र शय्या अशा सगळ्या गोष्टी मी प्रस्तुत केलेले असताना तू त्याचा स्वीकार का करत नाहीस? तू तर दोन्ही पक्षांना सहाय्य केलेलं आहेस. याचा अर्थ ज्यावेळेला अर्जुन आणि दुर्योधन दोघेही गेलेले होते तेव्हा भगवंतांनी कृतवर्म्याच्या बरोबर आपली आडीच औक्षहिणी सेना दुर्योधनाला अर्पण केलेली होती आणि आपण लढणार नाही केवळ शस्त्र हातात न धरता अर्जुनाच्या सोबत राहू असं अर्जुनाला कबूल केलेलं होतं. त्यामुळे दुर्योधन म्हणायला लागला की दोन्ही पक्षांचा तू सहाय्य करता आहेस आणि दोन्ही पक्षांच्या हिताच्या रक्षणाकरता तू तत्पर देखील आहेस. तसंच महाराज धृतराष्ट्रांचा तू प्रिय आहेस, आमच्या सर्वांचा तू संबंधी आहेस, नातेवाईक आहेस. धर्म अर्थ याचं यथार्थ ज्ञान तुला अवगत आहे. असं सगळं असताना माझं आतिथ्य ग्रहण न करण्याचं कारण काय? दुर्योधन असं समजत होता की राजनैतिक कारणासाठी कार्यपूर्तीसाठी जो मध्यस्थ म्हणून आलेला आहे त्या मध्यस्थाला अशा प्रकारच्या सोयी सुविधा दिल्यानंतर त्या मध्यस्थांनी देखील आपल्याला प्रसन्न राखणं आवश्यक आहे. मध्यस्थाकडून कोणत्याही पक्षाचा अपमान होणं हे अपेक्षित नाही. तशा प्रकारचा अपमान तू कौरवांचा करतो आहेस असं दुर्योधन सूचित करत होता की जे योग्य नाही, जे अपेक्षित नाही, जे धर्माला खरं म्हणजे सोडून आहे त्याच्यावर श्रीकृष्णांनी आपल्या पुष्टभुजा उंचावून दुर्योधनाला सांगितलं. कि मी दूत म्हणून आलेलो आहे आणि असा नियम आहे की आपलं प्रयोजन सिद्ध झाल्याखेरीज दूतांनी भोजन किंवा सन्मान असा स्वीकारू नये. त्यामुळे माझा उद्देश सिद्ध झाल्यानंतर मग तुझं भोजन सन्मान इत्यादी मी स्वीकारीन. तेव्हा दुर्योधन भगवंतांना म्हणायला लागला की हे तुमचं वर्तन अत्यंत अनुचित असं आहे. आम्हाला असं कोणतं कारण दिसत नाही की इतक्या प्रेमपूर्वक आम्ही अर्पण केलेली पूजा देखील तुम्ही ग्रहण करू नये. आमचं तुमच्याशी कोणतंही वैर नाही, भांडण नाही, त्यामुळं तुम्ही आमच्याशी अशा रीतीने वर्तन करणं अयोग्य आहे. तेव्हा भगवंतांनी मंत्र्यांसह दुर्योधनाकडे अत्यंत शांत आणि स्मितपूर्वक पाहून उत्तर दिलं की कोणाच्या घरचं अन्न दोन गोष्टींकरता स्वीकारलं जातं. एक म्हणजे त्या व्यक्तींचं अत्यंत प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर अन्न स्वीकारलं जातं, अथवा आपत्तीत सापडलेलं असताना अन्न स्वीकारलं जातं. माझ्या संबंधी तू कधीही प्रेम ठेवलेलं नाहीस आणि मी सांप्रत कोणत्याही आपत्तीत सापडलेलो नाही. असं असल्यामुळं तुझं अन्न स्वीकारण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. शिवाय पांडव तुझे बंधू आहेत, ते नीतीने न्यायाने चालणारे आहेत, जे प्रेमी लोक आहेत त्यांना साथ देणारे आहेत, सर्व सद्गुणांनी संपन्न असे आहेत आणि तू जन्मापासून अकारण त्यांचा आतापर्यंत द्वेष केलेला आहेस. मी जरी मध्यस्थ म्हणून आलेला असलो तरी देखील पांडवांचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. जो पांडवांचा द्वेष करतो तो माझाही द्वेष करतो असं मी समजतो. जो पांडवांना अनुकूल आहे तो मलाही अनुकूल आहे. मी धर्मात्मा असणाऱ्या पांडवांशी एकरूप झालेलो आहे असं तू मला समज. मध्यस्थ म्हणून राहू इच्छिणाऱ्या भगवंतांनी आपली भूमिका सामोपचाराने तंटा सोडवण्याची आहे असं त्या निमित्ताने जाहीर जरी केलेलं असलं तरी देखील आपण पांडवांचे हित करता आहोत आणि पांडव आपले प्रेमीजन आहेत असं दुर्योधनाला त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं. भगवंत दुर्योधनांना म्हणायला लागले की जो कामानी आणि क्रोधानी वशीभूत होऊन गुणवान पुरुषाशी विरोध करण्याची इच्छा करतो त्याला अधम पुरुष म्हटलेला आहे. अत्यंत कल्याणमय गुणांनी युक्त असणाऱ्या मंडळींकडे जो असूयेनी मोहानी लोभदृष्टीने पाहतो असा मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाला आणि क्रोधाला जिंकता न आल्यामुळं दीर्घकाळपर्यंत राजलक्ष्मीचा उपभोग घेऊ शकत नाही असं सांगून भगवान दुर्योधनाला स्पष्टपणाने म्हणाले की तुझं सारं अन्न दुर्भावनेने दूषित झालेलं आहे असं मला वाटतं. म्हणून भोजन करण्यायोग्य तुझ्या घरचं अन्न आहे असं मी समजत नाही. माझ्यासाठी या तुमच्या नगरीमध्ये केवळ विदुराचंच अन्न खाण्याजोग आहे अशी माझी निश्चित धारणा आहे. दुर्योधनाला असं सर्व बोलण्यामाग दुर्योधनाच्या वृत्तीत बदल करायचा असा हेतू भगवंतांचा होता असं वाटत नाही. पण दुर्योधनाला मदत करू इच्छिणाऱ्या सर्व जमलेल्या राजांच्या मनामध्ये मात्र त्यानिमित्ताने भेद करण्याची एक संधी भगवंतांनी साधली. दुर्योधनाला असं सांगून भगवंत दुर्योधनाची भेट संपल्यानंतर तिथून बाहेर पडले आणि निवासासाठी म्हणून विदुरांच्या घरी आले. विदुरांच्या घरी भगवंतांना भेटण्यासाठी स्वतः पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य, बाल्हिक आदी श्रीकृष्ण भक्त आणि श्रीकृष्णांच्या संबंधी आदर प्रेम असणारी अशी मंडळी विदुरांच्या घरी श्रीकृष्णांना भेटण्यासाठी म्हणून आली. त्यावेळेला या प्रत्येकाने श्रीकृष्णांना त्यांनी भोजनासाठी आपल्या घरी यावं अशी विनंती केलेली आहे. भीष्मांनी केली, द्रोणांनी केली, कृपाचार्यांनी केली, बाल्हिकांनी केली. ते असं म्हणायला लागले की आम्ही आमची संपन्न अशी घरं तुमच्या सेवेकरता समर्पित करू इच्छितो. आपण भोजनासाठी आमच्या घरी यावं आणि निवासासाठी देखील आमच्या घरी यावं त्याच्यावर श्री कृष्ण म्हणाले की असं समजा की तुमच्याकडून मला सगळा सन्मान प्राप्त झाला, प्रत्यक्षतः मात्र या ठिकाणी मी फक्त विदुरांच्या घरीच राहणं पसंत करेन आणि विदुरांच्या घरचं अन्नच मी प्रशस्त मानतो. भगवंतांवर अत्यंतिक प्रेम करणाऱ्या आणि भगवंतांबद्दल भक्ती राखणाऱ्या भीष्मांसारख्यांना भगवंतांनी त्यावेळेला मात्र अशा पद्धतीने उत्तर देऊन टाळलेलं होतं. भीष्म आणि द्रोणांचं अन्न टाळण्यामाग राजनीतीमध्ये जी भेदनीती समजली जाते त्या भेदनीतीचा उच्चांक म्हणून ही गोष्ट मानली गेलेली आहे. कारण भीष्म आणि द्रोण यांच्या नैतिकतेवर आघात करून त्यांची विजिदिशाच या निमित्ताने भगवंतांनी मारून टाकली. भगवंत त्यांना म्हणाले की तुम्ही आपापल्या घरी जावं, मला विश्रामाची गरज आहे. आणि सर्वजण गेल्यानंतर विदुरांनी भगवंतांचं पूजन केलं. विदुरांच्या घरचं पवित्र आणि गुणकारक असं अन्न भगवंतांना समर्पण करण्यात आलं. श्रीकृष्णांनी त्या अन्नानी प्रथम ब्राह्मणांना तृप्त केलं. वेद वेत्या ब्राह्मणांना भगवंतांनी धनही अर्पण केलं. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या संबंधी अनुयायांसकट मंत्र्यांसकट भगवंतांनी विदुरांघरचं पवित्र आणि गुणकारक अन्न सेवन केलं. विदुरा घरच्या कण्या ही केवळ कवी कल्पना आहे. विदुर हा अकिंचन मुळीच नव्हता. विदुर अत्यंत श्रीमंत होता, राजघराण्यातली व्यक्ती होता. एवढंच नव्हे तर धृतराष्ट्रांचाही वडील बंधू होता. दासीपुत्र असल्यामुळं राज्याचा तो अधिकारी नव्हता, तरी देखील विदुरांचा अधिकार फार मोठा होता आणि विदुरांचं घर अत्यंत संपन्न अशाच प्रकारचं होतं. भोजन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिथं विश्रांती घेत होते तेव्हा विदुर त्यांना म्हणाले की हे केशवा, इथं येण्याचा जो विचार तुम्ही केलेला आहे आणि या मंडळींशी बोलण्याचं तुम्ही जे ठरवलेलं आहे, माझ्या मताने तो विचार चांगला आहे असं मला वाटत नाही. विदुर भगवंतांना सांगायला लागले की अनेक वेळेला धर्म आणि अर्थ या दोन्हींचं उल्लंघन विदुरांनी आतापर्यंत केलेलं आहे. दुर्योधन हा कोणाचाही मान न ठेवणारा आहे, सज्जनांची वंचना करणारा आहे, त्यांचा अपमान करण्यामध्ये तो धन्यता मानतो. दुसऱ्याचा मान खंडित करणारा आणि स्वतःला मात्र कायमस्वरूपी सन्मान मिळावा अशी इच्छा धरणारा दुर्योधन धर्म आज्ञा देखील मानत नाही. दुर्योधनाचं मन भोगामध्ये अत्यंत आसक्त आहे आणि तू जे हिताचं बोलणं करण्यासाठी म्हणून आलेला आहेस, तुझ्याकडून कोणत्याही हिताच्या बोलण्याची तो अपेक्षाही करत नाही. अशा वेळेला तू त्याच्याशी बोलण्यात अर्थ तरी काय आहे? एवढंच नव्हे तर कोणी त्याच्या हिताचं जर बोलेल तर तो त्याच्यावरच क्रोधाविष्ट होतो, बोलणाऱ्यावरच क्रोधाविष्ट होतो. त्या ठिकाणी तुझा अपमान होईल असं मला वाटत. दुर्योधनाचा भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा जयद्रथ यांच्यावर भरोसा आहे, पण त्याचा खरा असा विश्वास आहे की हे कोणी नसतील तरी एकटा कर्ण पांडवांना पुरे पडेल. सगळ्या शत्रूंना जिंकायला एकटा कर्ण ही समर्थ आहे. दुर्योधन संधी करेल असं मला वाटत नाही. या ठिकाणी जी राजनैतिक हवा आहे तर ती दुर्योधन संधी करेल असं सांगत नाही. पांडवांना पांडवांचं जे न्याय्य असं राज्य आहे ते राज्य दुर्योधन परत करील असं मला वाटत नाही. तशा प्रकारे यांचे विचार नाहीत. उलट पांडवांना त्यांचं राज्य परत करायचं नाही असा निश्चय करून ही मंडळी बसलेली आहेत. विदुरांनी पुढे चिंतेच्या स्वरामध्ये असं म्हटलं की हे सर्व लोक अत्यंत पापपूर्ण विचारांचे आहेत. सर्वच्या सर्व दुर्बुद्धी आहेत. शिष्टसंमत वर्तन ते करत नाहीत आणि अति दुष्ट चित्त असे झालेले आहेत. परत यांची संख्या ही फार मोठी आहे. मी मागं तुम्हाला सांगितलं की यांची संख्या मोठी असण्यामागं पांडवांना विरोध हा हेतू नव्हता. तर ज्या पद्धतीने शिशुपाल जरासंध कंस या सर्वांचा भगवंतांनी निपात केलेला होता स्वतः श्रीकृष्णांनी, त्या श्रीकृष्णांना विरोध करण्याचं उत्कृष्ट साधन म्हणून दुर्योधनाकडे त्या काळी फार मोठ्या संख्येने राजसत्ता पाहायला लागलेल्या होत्या. एकित्याला विरोध करणं श्रीकृष्णांना हे अशक्य आहे असं त्यांना समजून चुकलेलं होतं. त्यामुळे पांडवांच्या बरोबरीने श्रीकृष्णांच्या विरोधकांची फार मोठी संख्या दुर्योधनाच्या अवतीभोवती एकत्र झालेली होती. ज्यांना अनियंत्रित असा राज्य कारभार करायचा होता आणि अमात्य सत्ता प्रजाजनांची सत्ता नैतिक सत्ता ही अमान्य होती आणि भोगासाठी हवं तसं राज्य शकट चालवायचं होतं, त्यांना यापुढे मुभा मिळणार नाही अशा प्रकारे भगवंतांचं वर्तन आणि भगवंतांनी एक संदेशच दिलेला होता. आणि हा संदेश अमान्य असणारे असे फार मोठ्या संख्येने राजमंडळ दुर्योधनाच्या भोवती एकत्र झालेलं होतं. त्यामुळे विदुर भगवंतांना म्हणायला लागला की हे श्रीकृष्णा, या सर्व लोकांच्या मध्ये जाऊन प्रतिकूल गोष्ट तू त्यांना मांडावीस हे मला खरंच रुचत नाही. कौरवांकडे एकत्र झालेले सगळे राजे तुझे वैरी आहेत आणि कधी ना कधीतरी तू या सर्वांचा पराभव तरी केलेला आहेस किंवा त्यांचं सार सर्वस्व तरी तू हरण केलेलं होतंस. अथवा तू त्यांचं सार सर्वस्व आज न उद्या हरण करणार अशी त्यांना खात्री तरी वाटते आहे. अशा सगळ्या विरोधी राजांमध्ये जाण्यासाठी तू उद्यत झालेला आहेस हे मला योग्य वाटत नाही. भगवान श्रीकृष्णांनी विदुरांची ही सगळी वचनं अत्यंत शांतपणे ऐकून घेतली आणि ते विदुरांना म्हणाले की अत्यंत बुद्धिमान पुरुष जसं वक्तव्य करेल तसंच वक्तव्य तू केलेलं आहेस. तुझ्यासारखा विद्वान मनुष्य आणि हितैषी मनुष्य माझ्यासारख्या सुहृदाशी जसं बोलणं उचित आहे तसंच तू आता बोललेला आहेस. तुझ्या सारख्यांनी जसं धर्मार्थ युक्त आणि सत्य वचन बोलावं तसंच वचन तू माझ्याशी बोललेला आहेस. माता पित्या समान स्नेहपूर्वक वचन तू माझ्याशी बोललेला आहेस. विदुर भगवंतांपेक्षा फार मोठे होते, वसुदेवांच्या वयाचे होते. भगवंत विदुरांना म्हणाले की तू जे म्हणालास ते अत्यंत सत्य समयोचित आणि तर्कसंगत युक्तिसंगत असं आहे. पण इथं माझ्या येण्यामागचं जे कारण आहे ते तू सावधान होऊन ऐक. भगवंतांनी विदुराला आपल्या हस्तिनापुरामध्ये येण्याचा उद्देश विस्ताराने स्पष्ट केला. भगवंत म्हणाले की मी धृतराष्ट्राचा मुलगा, दुर्योधनाची दुष्टता क्रूरता आणि सर्व जमलेल्या क्षत्रिय योद्ध्यांचा माझ्या प्रती असणारा वैरभाव आणि पांडवांच्या प्रती असणारा वैरभाव हे सर्व मी जाणून आहे, तरी देखील मी आज कौरवांकडे आलेलो आहे. ही सगळी पृथ्वी या विलक्षण संहारामध्ये नष्ट होऊ पाहते आहे. जो कोणी या सर्वांना मृत्यूपाशातून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल त्याला उत्तम धर्माची प्राप्ती होईल. माझ्या शक्तीनुसार धर्म कार्याचा मी प्रयत्न करणार आहे. असा प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये जर सफलता मिळाली नाही तर यांना यांचं पुण्य मिळेल, मला माझं पुण्य मिळेल, असं भगवंत विदुराला म्हणायला लागले. युद्धामध्ये नष्ट होण्यासाठी प्रवृत्त झालेल्या कौरवात आणि पांडवात संधी करण्याचा मी अत्यंत निश्चल भावाने निष्कंप मनाने प्रयत्न करेन. मी अत्यंत निष्कपट भावाने धृतराष्ट्राचे मुलगे आणि पंडूचे मुलगे आणि पृथ्वी तलावरील सर्व क्षत्रिय यांच्या हिताचाच प्रयत्न करीन. एवढं करूनही दुर्योधन जर माझ्यावरच शंका घेणार असेल तरी देखील माझ्या मनाला प्रसन्नताच प्राप्त होईल आणि मी आपल्या स्वतःच्या कर्तव्याच्या भारातून मुक्त होऊ इच्छितो, तसा मी मुक्त होईल. ज्ञाती बांधवामध्ये फूट पडण्याचा प्रसंग आला असताना त्यांच्यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला विद्वान लोक मित्र समजत नाहीत. तू माझ्याशी जो सद्भाव राखून आहेस त्याच्या मागे माझं हे धोरणच कारण आहे, असं भगवंत विदुराला म्हणायला लागले. मी दोन्ही पक्षांचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि पूर्णपणाने शक्य आहे ते सगळे प्रयत्न केल्यानंतर मी लोकांच्या निंदेला पात्र होणार नाही. पांडवांच्या स्वार्थामध्ये बाधा येऊ न देता जर दोघांमध्ये यथायोग्य संधी मी घडून आणू शकलो तर माझ्याकडून हे महान पुण्यकर्म घडेल, असं भगवंत विदुराला म्हणाले. आणि कौरव देखील मृत्यूच्या पाशातून मुक्त होतील. विदुराला वाटणारी जी खरी चिंता होती भगवंतांनाच हे घातपात करू शकते ती विदुर भगवंतांना बोलून दाखवायला लागले. तेव्हा भगवंत विदुराला म्हणाले की क्रुद्ध सिंहापुढं अन्य पशु जसे उभे देखील राहू शकत नाहीत तसे मी जर क्रोधाविष्ट झालो तर सर्व राजे एकत्र असून देखील ते माझ्या समोर टिकाव देखील धरू शकणार नाहीत. अशा प्रकारे हिताच्या गोष्टी आणि राजनैतिक गोष्टी अशा करत करत भगवंत उशिरा रात्री शय्येवर सुखाने निद्रिस्त झाले. प्रातःकाळी भगवंतांनी संध्या तर्पण आणि जप केलं आणि अग्निहोत्र केलं. नंतर अलंकृत होऊन उदयकाळी सूर्याचं उपस्थान केलं. तेवढ्यात दुर्योधन आणि शकुनी विदुरांच्या निवासस्थानी आले आणि म्हणाले की हे गोविंद, महाराज धृतराष्ट्र सभेमध्ये आलेले आहेत. भीष्म आदी सर्व कौरव आणि सर्व भूपालही तिथे उपस्थित झालेले आहेत. हे सर्वजण स्वर्गात जसे देव इंद्राला आवाहन करतात तसं तुझं दर्शन घेण्याची प्रार्थना करताहेत. दुर्योधन आणि शकुनींचे हे उद्गार ऐकून भगवंतांनी देखील अत्यंत मधुर आणि सांत्वनायुक्त वचनांनी त्या दोघांचं अभिनंदन केलं आणि आपला रथ दारुकाला सिद्ध करण्याची आज्ञा दिली. आपण एक भजन ऐकूया आणि मग त्याच्यानंतर पुढची कथा ऐकू. हरी
मी एक ओळ सांगतो आपण म्हणूया. आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, मीरा प्रभु राधे श्याम वेणुगोपाला, मीरा प्रभु राधे श्याम वेणुगोपाला, मीरा प्रभु राधे श्याम वेणुगोपाला, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, नंद किशोरा नंद यशोदा, नंद किशोरा नंद यशोदा नंद किशोरा, जय जय गोकुल बाला जय वेणुगोपाला, 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 आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, मीरा प्रभु राधे श्याम वेणुगोपाला, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा, नंद किशोरा नंद यशोदा, नंद किशोरा जय जय गोकुल बाला जय वेणुगोपाला, जय जय गोकुल बाला जय वेणुगोपाला, आनंद सागरा मुरली धरा, आनंद सागरा मुरली धरा. मीरा प्रभु राधे श्याम वेणुगोपाला,
सारथ्याने भगवंतांचा गरुडध्वज सिद्ध करून आणला. अग्नीला ब्राह्मणांना भगवंतांनी प्रदक्षिणा करून वंदन केल्यानंतर कौरवांनी वेष्टीत आणि वृष्णीवंशी वीरांनी सुरक्षित असे महामना श्रीकृष्ण आपल्या रथावर आरूढ झाले. धर्मवित विदुर भगवंतांच्या समवेत रथावर बसलेला होता. दुर्योधन शकुनी मागून येणाऱ्या दुसऱ्या रथावर बसून निघाले. सात्यकी कृतवर्मा आणि वृष्णी वंशातील यादव वंशातील अन्य रथी देखील हत्ती घोडे रथावर बसून श्री कृष्णांच्या मागून निघाले. भगवंतांनी हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाला मदत करण्यासाठी म्हणून पाठवलेल्या 2,50,000 सेनेचा सेनापती असणारा कृतवर्मा आपल्या सगळ्या यादव वीरांसहित नग्न खडग उभारून भगवंतांच्या पाठोपाठ चाललेला होता. भगवंत यथासमय विशाल अशा राजपथावर येऊन पोचले. त्या मार्गावर सर्वत्र सडा घातलेला होता. भगवंतांचं स्वागत करण्यासाठी भगवान श्री कृष्ण जात असताना ढोल शंख अन्य वाद्य वाजू लागली. भगवंतांच्या बरोबर असणारे पराक्रमी विख्यात तरुण यादववीर भगवंतांच्या रथाला वेढून चालत होते. भगवंतांच्या पुढे आणि मागे चालणाऱ्या यादववीरांची संख्या कित्येक सहस्त्र होती. श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी नगरीतील बालक वृद्ध आणि स्त्रिया यांच्या सहित सारं नगरच जणू रस्त्यावर आलेलं होतं. तसंच घराच्या खिडक्यांमधून गच्चींमधून अनेक स्त्रिया भगवंतांचं मोहमय असं दर्शन घेण्यासाठी उत्सुक झालेल्या होत्या. कौरवांकडून ठिकठिकाणी सन्मान प्राप्त करून घेत त्यांच्या मधुर गोष्टी ऐकत आणि त्यांचाही यथायोग्य सत्कार करत श्रीकृष्णांचा रथ अत्यंत मंद गतीने पुढे चाललेला होता. कौरव सभेच्या जवळ पोचल्यानंतर सेवकांनी वाद्यांचा एकच एक निनाद केला. तो निनाद ऐकून आत राजभवनामध्ये दरबारात बसलेल्या सभेला श्रीकृष्णांच्या शुभागमनाची कल्पना आली. राजवाड्याच्या पायऱ्या चढून भगवंत सभेच्या दिशेने जायला लागले. श्रीकृष्णांच्या निकट असणाऱ्या मंडळींना श्रीकृष्णांचं अत्यंत प्रसन्न दर्शन, अत्यंत धीर गंभीर अशी वृत्ती याचं एकत्रित अद्भुत असं दर्शन सातत्याने घडत होतं. सभेच्या द्वारापाशी पोचल्यानंतर भगवंतांनी तेजानी जणू प्रज्वलित होणाऱ्या इंद्रभवन तुल्य अशा कौरवांच्या सभेमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा सगळ्यांना अत्यंत हर्ष झालेला होता. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पोशाखाने आणि त्यांच्या अंगभूत अशा नील सर कांतीने सगळ्यांना मोहित केलेलं होतं. विदुर आणि सात्यकी यांचा हात धरून भगवंतांनी सभेमध्ये प्रवेश केला. भगवंतांच्या पुढे कर्ण दुर्योधन आणि मागे कृतवर्मा आणि अन्य यादववंशी वीर होते. त्यावेळेला भीष्म द्रोण आदी सर्व राजा धृतराष्ट्राला पुढे करून श्रीकृष्णांच्या सन्मानार्थ पुढे झाले. धृतराष्ट्राला स्वतःला उठलेलं पाहून चारी बाजूला बसलेले शेकडो राजे उठून उभे राहिले. धृतराष्ट्राच्या आज्ञेनी एक सुवर्ण भूषित सर्वतो भद्र नामक सिंहासन भगवंतांकरता सज्ज करून ठेवलेलं होत. भगवंतांनी अत्यंत स्मितपूर्वक धृतराष्ट्रांशी थोडं संभाषण केलं. त्यानंतर भीष्म, द्रोणाचार्य आणि वयोमानानुसार अन्य राजांशी देखील थोडासा हसत हसत असा वार्तालाप केला. सभेमध्ये आलेल्या श्रीकृष्णांचं सर्व कौरवांनी आणि अन्य सर्व राजांनी उत्तम प्रकारे स्वागत आणि पूजन केलं. राजांनी वेष्टीत उभे असताना श्रीकृष्णांनी आकाशात पाहिलं तेव्हा काही ऋषी मुनी आकाशातून हे दृश्य पाहतात असं पाहून ते हळूच भीष्मांना म्हणाले की या सभेला पाहण्यासाठी ऋषीगण आलेले आहेत, त्यांना सत्कारपूर्वक आसन देऊन निमंत्रित करावं, कारण ते बसल्याखेरीज आपण कोणी बसू शकणार नाही. भीष्मांनी त्वरित सेवकांना अजून आसनं आणण्याची आज्ञा केली. मणिमय सुवर्ण जडित शुद्ध विशाल आसनं आणून ठेवण्यात आली. सर्व ऋषी अर्घ्य ग्रहण करून त्या आसनांवर बसले आणि नंतर श्रीकृष्ण आणि सर्वांनी आपापली आसनं ग्रहण केली. दुःशासनांनी सात्यकीला अत्यंत उत्तम असं आसन दिलं. कृतवर्म्याला देखील सुवर्णमय आसन प्रदान केलं गेलं. कर्ण आणि दुर्योधन हे दोघेही एकाच आसनावर श्रीकृष्णांच्या शेजारी बसले. गांधार देशीय सैनिकांनी सुरक्षित असे गांधार राज शकुनी बाजूला एका आसनावर बसले. मध्ये भगवंतांना बसवण्यात आलं. एका बाजूला शकुनी आणि एका बाजूला दुर्योधन आणि कर्ण. परम बुद्धिमान विदुर मात्र श्रीकृष्णांच्या आसनाला लागूनच एका मणिमय पीठावर बसलेले होते. दीर्घ काळानंतर भगवान श्रीकृष्ण अनेक राजांना दिसत होते, त्यामुळे सर्व राजे कुतूहलाने एकटक भगवंतांकडेच पाहत होते. महाभारतकार वर्णन करतात की अतसी पुष्पाप्रमाणे मनोहर श्यामकांतीने युक्त पीतांबरधारी श्रीकृष्ण त्या सभेच्या मध्यभागी सुवर्ण पात्रामध्ये ठेवलेल्या नीलमण्या समान शोभत होते. महाभारतकार सांगतात की त्यावेळेला तिथं बसलेल्या सर्वांचं मन एका गोविंदाकडेच लागलेलं होतं. त्यांच्या अत्यंत प्रसन्न दर्शनामुळे सर्वजण स्तब्ध झालेले होते. कोणी कोणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हता. अशा त्या स्तब्ध आणि उत्सुक अशा विशाल राजसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलायला उभे राहिले. खूप मोठी औपचारिकता या ठिकाणी भगवंतांनी होऊन दिली नाही. त्यांनी थेट विषयाला हात घालून बोलण्यालाच सुरुवात केली. भगवंतांच्या बोलण्याचं महाभारतकार वर्णन असं करतात की दुंदुभी समान गंभीर स्वरांनी भगवंतांनी सभेला संबोधित करायला सुरुवात केली. सर्वप्रथम धृतराष्ट्राकडे पाहून त्यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला. भगवंतांच्या भाषणामध्ये विचारांची विशदता, प्रतिपादनाच्या मागे असणारी तर्कशुद्धता, त्यांच्या भूमिकेमध्ये असणारी समता, अमोघ वक्तृत्व असे कितीतरी गुण दिसत होते. हे जे भाषण आहे हे भाषण अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. या भाषणामध्ये वक्तृत्वाचे सगळे गुण प्रगट झालेले आहेत. भगवंत म्हणाले की हे भरत नंदना धृतराष्ट्रा, मी तुझ्याकडे आज याचना करण्यासाठी म्हणून आलेलो आहे. ही याचना संहार थांबवण्याच्या संदर्भातली आहे. क्षत्रिय वीरांचा संहार झाल्याशिवाय कौरव आणि पांडव यांच्यामध्ये शांती स्थापन व्हावी असं मला वाटतं, म्हणून मी आलेलो आहे. आणि खर तर या एका कल्याणकारी गोष्टी खेरीज अन्य कोणतीही गोष्ट मला तुझ्याशी बोलायची नाहीये. कारण जेवढ्या गोष्टी जाणण्यासाठी योग्य आहेत त्या सगळ्या तुला आधीच माहीत आहेत, तू त्याला अवगत आहेस. अशा प्रकारचा प्रारंभ करून श्रीकृष्णांनी कुरुवंश कसा श्रेष्ठ आहे याचं सुरुवातीला वर्णन केलं. भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य, भाषणाचा शेवट, वक्तृत्वाचा हेतू आणि त्या हेतूकडंच जाणारं भाषण कसं असावं याचा आदर्श नमुना म्हणून या भाषणाकडे पाहिलं जातं. भगवंतांनी कुरुवंश कसा श्रेष्ठ आहे आणि सुरुवातीपासून कसा सदाचारी असा राहिलेला आहे याचं धृतराष्ट्राकडे प्रथम वर्णन केलं. या वंशामध्ये सद्गुण संपन्न असणारे असे जे पूर्व राजे होऊन गेले त्यांचा गौरवाने भगवंतांनी उल्लेख केला. आणि भगवंत धृतराष्ट्राला म्हणाले की हे राजन, अशा उत्तम गुणसंपन्न अत्यंत प्रतिष्ठित कुळात तुझ्यामुळं अनुचित काही घडावं हे मला योग्य वाटत नाही. जर कौरव प्रगट किंवा अप्रगट मिथ्या आचरण करू लागले तर त्यांना आवरून सन्मार्गावर स्थापित करणारा तू आहेस आणि तुझे जे पूर्व राजे होऊन गेले या वंशामध्ये त्या राजांनी जसं वर्तन केलं तसंच वर्तन तुझ्याकडूनही अपेक्षित आहे. दुर्योधनादी तुझे सर्व पुत्र धर्म आणि अर्थ यांना दूर सारून क्रूर मनुष्याप्रमाणे आचरण करीत आहेत. काल जे विदुरांनी भगवंतांना सांगितलेलं होतं तो उल्लेख भगवंतांच्या भाषणात यायला सुरुवात झाली. भगवंत म्हणाले की आपल्या वयाने श्रेष्ठ असणाऱ्या ज्येष्ठ असणाऱ्या बंधूंशी आणि श्रेष्ठ असणाऱ्या बंधूंशी ते अशिष्ट वर्तन करत आहेत. लोभाला वश होऊन धर्माची मर्यादा त्यांनी तोडून टाकलेली आहे. आणि हे सर्व तू चांगल्या रीतीने आतापर्यंत जाणतो आहेस. भगवंत म्हणाले की यावेळेला कौरवांमध्येच ही अत्यंत भयंकर अशी आपत्ती प्रगट झालेली आहे, त्याला जबाबदार तुझे मुलगे आहेत. जर या आपत्तीची उपेक्षा केली गेली तर ही आपत्ती सर्व भूमंडळाचा विध्वंस करून टाकेल. तुझी इच्छा असेल तर या भयानक अशा विपत्तीचं निवारण आजही होऊ शकतं. दोन्ही पक्षांमध्ये शांती स्थापन होणं कठीण आहे असं मला तरी वाटत नाही असं सांगून श्रीकृष्ण अत्यंत विश्वासपूर्वक म्हणाले की हे प्रजापालक कौरव नरेशा, यावेळेला दोन्ही पक्षांमध्ये संधी घडून आणणं हे फक्त दोन व्यक्तींच्या हातात आहे. त्याच्यातला एक तू आहेस आणि दुसरा मी आहे. तू तुझ्या पुत्रांना आवर घाल, मी पांडवांना आवरतो, असं भगवंत धृतराष्ट्राला म्हणाले. पांडव तर युद्धाला सिद्ध होते आणि मी शिष्ठाईला आलो तेव्हा ही शिष्ठाई अमान्य असल्याचं मला सहदेवाने निक्षून सांगितलेलं आहे. सहदेव आणि द्रौपदी यांचा तर युद्धासाठीच आग्रह आहे. कुंतीला देखील युद्धाचीच आवश्यकता वाटते. अशा परिस्थितीमध्ये पांडवांना आवरणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण आपल्या स्वतःच्या प्रभावामुळे आणि त्या प्रभावावर असणारा त्यांचा स्वतःचा जो विश्वास होता त्या विश्वासामुळे भगवंतांनी धृतराष्ट्राला असं सांगितलं की मी पांडवांना आवरेन, तुझ्या पुत्रांनी तुझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायला पाहिजे, तुझ्या शासनामध्ये राहण्यामध्येच त्यांचं हित आहे, पांडवांशी संधी करण्यात तुमचं हित आहे आणि त्यांनीच पांडवांचं देखील कल्याण होईल, असं स्पष्ट करून श्री कृष्णांनी धृतराष्ट्रासमोर कौरव आणि पांडव यांच्या एकत्र येण्याने प्राप्त होणाऱ्या राज्य वैभवाचं, अनियंत्रित सत्तेचं आणि सुखशांतीचं एक भव्य चित्र धृतराष्ट्रासमोर उभं केलं. भगवंत म्हणायला लागले की भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, तुझे पराक्रमी मुलगे, तसंच धृष्टद्युम्न, द्रुपद, स्वतः राजा युधिष्ठिर, भीम, महापराक्रमी अर्जुन, नकुल, सहदेव यांच्या समोर युद्ध करण्यासाठी इंद्र देखील सिद्ध होणार नाही. हे जर सर्व एकत्र आले तर अत्यंत अनियंत्रित अशी उत्तम सत्ता तुला लाभेल. तू पुन्हा एकदा सर्व जगाचा सम्राट ठरशील, शत्रूंना अजेय होशील, तुझ्या समान आलेले, तुझ्या समान असलेले आणि तुझ्यापेक्षा मोठे असलेले अनेक राजे देखील तुझ्याशी संधी करतील आणि इथं जमलेले जे राजे आहेत ते तर तुझे अंकित आहेतच. अशा तऱ्हेने सर्व पृथ्वी तुझ्या हे जर ऐक्य झालं तर एक हाती हातामध्ये येईल. मात्र युद्ध जर झालं तर संहारच संहार होईल. दोन्ही पक्षांचा विनाश करवण्यामध्ये कोणता धर्म आहे? तू काय विचार केलेला आहेस? पृथ्वीचे अनेक राजे इथे एकत्र आलेले आहेत. ते राजे आपापल्या प्रजेचा युद्धामुळे नाश करतील. म्हणून भगवंत म्हणाले की तू या जगताचं रक्षण कर, या सर्व प्रजांचा नाश न व्हावा असं काही करणं हे तुझ्या हातात आहे. माझ्या हातात असणारी गोष्ट तर मी करीनच आणि पांडवांना ताब्यात ठेवणं हे माझ्या हातात आहे, असं भगवंत धृतराष्ट्राला सांगायला लागले. आता सुद्धा युद्धाकरता एकत्रित जमलेले हे जे सर्व राजे आहेत त्या सर्व राजांना आनंदाने खाऊ पिऊ घालून त्यांचा उत्तम वस्त्रांनी, अलंकारांनी सन्मान करून सत्कारपूर्वक तू त्यांना आपापल्या घरी ते परततील असा प्रयत्न कर. एवढं करून भगवंत थांबले नाहीत तर भगवंतांनी धृतराष्ट्राला त्याच्या वृद्धापकाळाची देखील आठवण करून दिली. पांडवांचं ही आपल्या पुत्राप्रमाणेच न्यायपूर्वक तू पालन कर, असं भगवंत धृतराष्ट्राला म्हणाले. पिता निवर्तल्यानंतर लहानपणापासून तूच पित्याप्रमाणे पांडवांबाबत सर्व कर्तव्य केलेलं आहेस, तर मग आत्ताच तू पांडवांशी अशा पद्धतीने वैरभाव तुझ्या पुत्रांना करण्यापासून रोखण्याचा
प्रयत्न का करत नाहीस अशी विचारणा भगवंतांनी धृतराष्ट्राला केली। याच्यानंतर पांडवांनी पांडवांनी धृतराष्ट्राला देण्यासाठी म्हणून जो संदेश श्रीकृष्णांकडे दिलेला होता तो यथावत भगवंतांनी धृतराष्ट्राला पोहोचवला। ते म्हणाले की पांडवांनी प्रणामपूर्वक तुला सांगितलेलं आहे की हे तात तुमच्या आज्ञेनी अनुचरांसह आम्ही आतापर्यंत खूप दुःख सहन केलेलं आहे। 12 वर्ष निर्जन वनात आणि 13 वर्ष अज्ञातवासात राहून आम्ही व्यतीत केलेलं आहे। आम्ही आमची प्रतिज्ञा पूर्ण केलेली असताना आता तुम्हीही तुमची प्रतिज्ञा राज्य परत करण्याविषयीची पूर्ण करा। आमचा राज्यभाग आम्हाला प्रसन्नतापूर्वक अर्पण करा। पांडवांनी धृतराष्ट्राला जी विनंती केलेली होती की गुरुजनाप्रति शिष्यांचं आणि पुत्रांचं जसं वर्तन असावं तसंच आम्ही तुमच्या प्रति आजपर्यंत ठेवत आलेले आहोत। तुम्ही आमच्याशी गुरुजनोचित स्नेह ठेवून त्यानुसार वर्तन करावं। आम्ही पुत्रगण जर कुमार्गावरून जात असू तर पित्याच्या नात्याने तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही आम्हाला सन्मार्गावर आणून ठेवावं। तुम्ही स्वतः धर्माच्या सुंदर अशा मार्गावर स्थित व्हा आणि आम्हालाही धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी म्हणून मदत करा। पांडवांनी सभेसाठी देखील एक संदेश दिलेला होता। श्रीकृष्णांनी तो सभेला यथावत पोहोचवला। तो संदेश असा होता की हे धर्मज्ञ सभासद हो, तुम्ही असताना इथं काही अयोग्य कार्य व्हावं हे उचित नाही। जिथं सर्व सभासदांच्या समक्ष अधर्माने धर्माचा असत्याने सत्याचा वध होतो त्या ठिकाणी ते सभासद नष्ट झाले असं मानण्यात येतं। अशा प्रकारे इशारा पांडवांनी सर्व सभासदांना दिलेला होता। हा संदेश सांगून भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला आणि सर्व सभासदांना म्हणाले की पांडव सदा धर्ममार्गाने चालणारे आहेत। ते नेहमी धर्माचा विचार करतात। धर्माचा विचार करूनच ते आजवर स्वस्थ बसलेले आहेत। राज्य परत करण्याची पांडवांची जी मागणी आहे ती अत्यंत सत्य धर्मसंगत न्यायसंगत आहे। श्रीकृष्णांनी प्रश्न केला की हे जनेश्वरा, पांडवांचं राज्य परत करा, याशिवाय इथं अन्य कोणती गोष्ट बोलली जाऊ शकते? या सभेमध्ये जे भूमिपाल बसलेले आहेत त्यांनी देखील धर्म आणि अर्थ यांचा विचार करून स्वतः सांगावे की मी सत्य बोलतो आहे की असत्य। या क्षत्रियांना मृत्यूच्या पाशातून सोडवा असं कळकळीने धृतराष्ट्राला सांगून श्रीकृष्ण म्हणाले की हे भरतश्रेष्ठा, तू शांत हो, क्रोधाच्या अधीन होऊ नकोस। पांडवांना यथोचित पैतृक राज्यभाग देऊन तू तुझ्या पुत्रांसह सफल मनोरथ आणि मनोवांछित भोगांचा उपभोग घेत राहा। एवढं सांगितल्यानंतर मात्र श्रीकृष्णांनी पांडवांच्या प्रति कौरवांनी जे आतापर्यंत दुर्व्यवहार केलेले होते त्याचा पाढा वाचायला सुरुवात केली। लाक्षाग्रहात कुंती सकट त्यांना जाळण्याचा प्रयत्न जो केला गेला, हस्तिनापुरातून त्यांना काढून टाकून इंद्रप्रस्थाला पाठवणं, त्या ठिकाणी अरण्य असलेलं खांडववन त्यांना राज्य म्हणून देणं, तिथं पांडवांनी सम्राट पद प्राप्त केल्यानंतर शकुनी द्वारा कपटानी द्यूतामध्ये त्यांचं राज्य हरण करणं, त्यांना वनवासाला पाठवणं, द्रौपदीला भर सभेमध्ये फरफटत ओढत आणणं, तिचा अपमान करणं, या सगळ्यांचा भगवंतांनी धृतराष्ट्राकडे निर्देश केला। आणि शेवटी ते असं म्हणाले की एवढं होऊन देखील मी तर तुझं आणि पांडवांचं कल्याणच इच्छितो। हे राजन, तू प्रजांना धर्म अर्थ आणि सुखापासून वंचित करू नकोस, तुला तसा कोणताही अधिकार नाही। यावेळी तू अनर्थालाच अर्थ, अर्थालाच आपल्या स्वतःसाठी अनर्थ मानतो आहेस। तुझे पुत्र लोभामध्ये अत्यंत आसक्त झालेले आहेत, त्यांना तू निगृहित कर। कुंतीचे शत्रू दमन करणारे पुत्र तुझी सेवा करण्यासाठी देखील तयार आहेत, युद्धाला देखील प्रस्तुत आहेत। तुझ्यासाठी काय हिताचं आहे त्याचा तू विचार कर आणि त्याचाच तू अवलंब कर। एरवी धृतराष्ट्र हा अत्यंत ढोंगी आणि स्वार्थी असाच होता। वंश क्षयाच्या भीतीने युधिष्ठिराला त्यांनी संजया करवी फसवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। भगवान श्री कृष्णांनी सौम्यतेने सगळं उत्तरदायित्व युद्धाचं धृतराष्ट्रावरच ढकललं। आणि त्यानंतर वेगाने अशा घटना घडल्या की धृतराष्ट्राने गोंधळून जाऊन आपल्यावर येत असणार हे उत्तरदायित्व सर्व राजांच्या राजमंडळाच्या समक्ष आपल्या मुलांवर ढकललं। भगवान श्री कृष्णांना जे हवं होतं तेच तिथं अनाहूतपणाने घडून गेलं। भगवान श्री कृष्णांच्या या भाषणाचा सर्व राजांनी मनापासून आदर केला। त्यावेळेला त्यांच्या उत्तरासाठी म्हणून कोणीही काही बोलण्यासाठी म्हणून पुढे झालं नाही। श्री कृष्णांचं हे प्रभावशाली भाषण ऐकून सर्व सभासद एकूणच चकित आणि रोमांचित झाले। सर्व भूपाळ मनोमन विचार करायला लागले की खरंच श्री कृष्णांच्या या वक्तव्याला उत्तर देणं फार कठीण आहे। सर्व राजे मौन राहिलेले पाहून भगवान परशुराम तिथे उठून उभे राहिले आणि दुर्योधनाला म्हणाले की माझं सोदाहरण वचन ऐक आणि तुला जे श्रेयस्कर वाटेल त्याचा स्वीकार कर। ते म्हणाले की प्राचीन काळी दंभोद्भवक नामक युयुत्सु सम्राट होता आणि त्या सम्राटाची अशाच प्रसंगाच्या वेळेला काय गत झाली ते परशुरामांनी धृतराष्ट्राला सांगितलं आणि नरनारायण ऋषींनी मुष्टीभर ईशिकांनीच दंभोद्भवाचा गर्व हरण कसा केला ती हकीकत सांगून परशुराम म्हणाले की तेच नरनारायण सांप्रत अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या रूपाने अवतरलेले आहेत। अर्जुन अजेय आहे, माझ्यावर जर विश्वास असेल, परशुराम धृतराष्ट्राला म्हणायला लागले, तर माझ्या सांगण्यावरून तू पांडवांशी संधी कर। परशुरामांचं हे भाषण ऐकून अन्य ऋषींनी देखील धृतराष्ट्राला तसाच उपदेश केला। भीष्मांनी धृतराष्ट्राला समजवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं धृतराष्ट्रांनी असं उत्तर दिलं भगवंतांना की तू म्हणतोयस ते अत्यंत योग्य आहे, माझे मुलगे माझं ऐकत नाहीत ही माझी अडचण आहे, त्यामुळे तूच माझ्या मुलाला समजवून सांगण्याचा प्रयत्न कर। त्याच्यानंतर श्रीकृष्ण धृतराष्ट्राला हित कर अशा काही गोष्टी सांगतात। त्या ऐकून दुर्योधन अत्यंत संतापतो, अत्यंत उद्धट पद्धतीने भगवंतांना उत्तर देतो आणि मग मात्र भगवंत दुर्योधनाचे कित्येक अपराध दुर्योधनाच्या तोंडावर सांगायला सुरुवात करतात। दुर्योधन ती सभा सोडून निघून जातो संतापून आणि भगवंतांना सभेमध्येच अटक करण्याची योजना बनवतो। दुर्योधनाचा हा जो दुष्ट बेत असतो तो दुष्ट बेत सात्यकी भगवंतांच्या कानावर घालतो। त्यावेळेला भगवंतांनी आधीच पाठवलेलं जे यादव सैन्य असतं त्या यादव सैन्यांनी कृतवर्म्याच्या आदेशानुसार सर्व राजभवनाला वेढा घातलेला होता आणि दुर्योधन दुःशासन करणं हे भगवंतांना बंदी बनवण्यासाठी म्हणून उत्सुक झालेले आहेत असं सात्यकींनी सांगून दुर्योधन त्या सभेमध्ये पाठोपाठ जेव्हा प्रवेश करतो तेव्हा भगवंतांनी अत्यंत आश्चर्यकारक रीतीने त्या ठिकाणी विश्वरूप प्रकट केलं. एक महान अद्भुत वर्तलं. सर्व कुरुयोद्धे भगवंतांच्या समोर नमले. सर्व हतबुद्ध होऊन बसलेले असताना भगवंतांनी ते विश्वरूप आवर्त घेऊन सात्यकी बरोबर ती सभा सोडली. अशा प्रकारचा एक अत्यंत तेजस्वी असा वृत्तांत तो पुढच्या मंगळवारी आपण पाहूया. हरि ओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर भगवान श्री कृष्ण महाराज की जय. हरि.